स्वानंदवासी गौरी सुता का तू मज सोडू न जासी का तू मज सोडू न जासी तू आल्याने धरती वरती सारी दूर चैतन्य पसरी माझी या मनाला सुद्धा आता झाला आनंद ओम रूपधारी आनंद ओम रूपधारी स्वानंदवासी गौरी सुता का तू मज सोडू न जासी का तू मज सोडू न जासी देव गुरुवर रिद्धि सिद्धिवर मंगलकारक तू सर्व आनंदाचे का संपवितो हे बाप्पा मोहक पर्व हे बाप्पा मोहक पर्व माझे गुरुवर सिद्धि विनायक शुभ करता आहे तू सर्वाना आनंदाचे का संपविले हे एकदंता मोहक पर्व हे एकदंता मोहक पर्व घरात असता तू प्रसन्न वाटत होते देवा माझे घरटे तुझ्या सारखा पाहुणा जात आहे पाहुनी माझे नैनी अश्रू दाटे तू जात आहे हे पाहुनी वीरान भासते दुनिया सारी बघुनी तुझे आज रिक्त स्थान महत्वाची तुझ्या आली जाण आली मज जाण तुझी आली मज जाण स्वानंदवासी गौरी सुता का तू मज सोडू न जासी हे गणुराया मज सोडूनी का तू आज चालला हे मुद्गल परमेश्वर माझी शपथ आहे तुझला जाताना एक वर दे मजला हे माझे बंधुराया एकही क्षण ना विसरो मी तुला एकही क्षण ना विसरो एकही क्षण ना विसरो मी तुला एकही क्षण ना विसरो नमन शिव सुता नमन गौरी सुता पुढच्या वर्षी लव करया तुझ्या उत्सवाचा सोहळा बाप्पा आनंदाने बघू दे मजला आनंदाने बघू दे मजला स्वानंदवासी गौरी सुता का तू मज सोडूनी जासी